विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्य आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात पुणे जिल्ह्यातल्या आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी, उरळी, देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, राजगुरुनगर, सासवड आणि शिरूर या नगरपरिषदांचा तसंच मालेगाव, बुद्रुक, मंचर आणि वडगाव या नगरपंचायतींचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात घोड नदी इथं जिल्हा न्यायालय, अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. बारामती इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची 5 पदं निर्माण करण्याला आणि त्यासाठीच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुणे मेट्रोच्या खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यातल्या मानवी वस्त्यांमधला बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यांचा धोका लक्षात घेऊन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनानं 11.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून जुन्नर विभागाच्या कार्यक्षेत्रात 20 विशेष बचाव पथकं नेमण्यात येतील. प्रत्येक पथकात प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रँक्युलायझिंग गन, बचाव वाहनं, अत्याधुनिक कॅमेरे आणि पिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणांचा समावेश असेल. कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकासाठी ही योजना असून 45,985 हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक अशोक किरनळी यांनी दिली. बियाण्यांच्या नव्या वाणांचा बियाणे साखळीतला समावेश टप्प्याटप्प्यानं वाढवणं आणि बियाणे बदल दर आणि वाण बदल दर वाढवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुणे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासोबतच आता तिथं 125 LMD क्षमतेचं नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या खर्चाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रजपासून पुढं महम्मदवाडी, धनकवडीचा काही भाग तसंच सिंहगड रस्ता परिसरात पाणी पुरवठा केला जातो. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या महिलांच्या तुरुंगात सुरू करण्यात आलेल्या रेडिओ पर्व्ज या रेडिओ वाहिनीचं उद्घाटन निवृत्त पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आलं. व्हिजन फाउंडेशनच्या सहकार्यानं ही वाहिनी सुरू करण्यात आली असून यावरून सकारात्मक कार्यक्रम, गोष्टी, महिला सक्षमीकरण संदर्भातील कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. थॅलेसेमिया आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी आणि प्रतिबंधात्मक तपासणीसाठी प्रिथम हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत असल्याची भावना सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्राचार्य डॉ राजीव येरवडेकर यांनी व्यक्त केली. येरवडेकर यांच्या हस्ते प्रिथम उपक्रमात सक्रिय योगदान देणाऱ्या रुग्णालयाच्या प्रतिनिधींचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात सुरू असलेल्या IFSC एशियन किड्स क्लाइम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताला 6 पदकं मिळाली. 13 वर्षाखालील मुलांच्या वेग गटात आकाश सोरेन यानं तर ध्रुवी पाडवाल हिनं 13 वर्षाखालील मुलींच्या गटात स्पीड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल 31 तर किमान 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही वातावरण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.